शिल तोंडावर जरा उळून दांडा धर नाहीतर पडशील तोंडावर
तांडा धर धर नाहीतर पडशील कोण।